श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 42वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ दे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. यात समर्थ काय सांगतायत? बहुतांपरी हेचे आता धरावे. सर्व तऱ्हेने विचार केला की आपण काय करायला पाहिजे, तर महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की हेची हेच आपण आता धरलं पाहिजे. काय धरायचं आहे? एकदा धरलं आणि एकदा सोडलं असं सामान्य माणसाचा स्वभाव असतो. एखादी गोष्ट सकाळी धरलेली असते, दुपारपर्यंत देखील टिकत नाही, सुटते. ठरवलं एवढा दासबोध वाचायचा, एक दिवस झाला, दोन दिवस, चार दिवस झाला की असं वाटतं ते करायला पाहिजे का, रोजच करायला पाहिजे का, थोडंच वाचलं तर चालेल का नाही, असं आपण सबबी काहीतरी सांगत असतो, कारणं हुडकत असतो. पण ते समर्थ सांगतात हेची आता, आता म्हणजे आत्तापर्यंत जे काय आयुष्य गेलं, आता तरी सावध व्हा आणि ह्या पुढे तरी निखील हेची आता धरावे. पक्क धरायचं आहे. नुसता स्पर्श करावा म्हटलेलं नाही आहे, करून बघा म्हटलेलं नाही आहे. धरावे म्हणजे धरावेच. हेची आता धरावे. काय धरायचं आहे? रघुनायका आपुलेसे करावे. समर्थाने केवढी मोठी गोष्ट सांगितली ते बघा. रघुनायकाला आपलंसं करायला सांगितलेलं आहे. किती अवघड आहे. सामान्य माणसाला आपल्या मनासारखं करणं, त्याचं मन आपल्याकडे वळवून घेणं, आपली इच्छित गोष्ट त्याच्याकडून साध्य करून घेणं, याला किती व्याप लागतात. त्याच्या तंत्राने वागायला लागतं, त्याचं मन सांभाळावं लागतं, अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात पुन्हा त्याच्या आवडीनिवडी काय असतील, ते त्याचा स्वभाव असेल तो त्याप्रमाणे नाचावं लागतं. इथं तर प्रत्यक्ष भगवंतांना, प्रभू रामचंद्रांना, नारायणाला आपलंसं करायचं आहे. आपण नमस्कार करतो, अगदी साष्टांग नमस्कार करतो, नाक घासतो, प्रार्थना करतो, सगळं करतो, पण रघुनायक आपलासा होत नाही. जर त्याला आपलासा करायचा असेल तर त्याला जे आवडतं तसं आपण करायला पाहिजे, तसं आपण व्हायला पाहिजे. नुसतं कृतीत येऊन उपयोगीने अंतरापासून तो बदल व्हायला पाहिजे. जसं समर्थांनी दासबोधात म्हटलंय, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ. जर आपण काही श्रवण करत असलो तर आपल्या कृतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये फरक पडला पाहिजे. ते तर म्हणतात तत्काळ. तर आपण विचार केला पाहिजे रघुनायकाला नेमकं काय आवडतं. सगळ्या ग्रंथातनं सांगितलेलं आहे भगवंतांना काय आवडतं. भगवंतांनी तर कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव, मन मना भव, मद भक्ता हा भव, तू माझ्याशी मिळून जा. मीठ जसं पाण्यात मिळून जातं ना, स्वतंत्रपणे राहत नाही, मिळालं की मिळालं. तसं रघुनायकाला आपलंसं करायचं असेल तर पहिल्यांदा त्याला म्हटलं पाहिजे की मी तुझा आहे, मी तुझाच आहे, दुसरा कोणाचा नाही. आपण अनेकांचे असतो, कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचे वडील असतो, काही ना काहीतरी आपण असतो नात्याने, कुणाचा मित्र, कुणाचा बॉस असतो, नाही तर कुणाचा नोकर असतो. ते सगळं व्यवहारातल्या गोष्टी करा, पण लक्षात असं ठेवायचं ते करत असताना की मी परमेश्वरा तुझाच आहे, तूच दिलेलं हे जे काम आहे ते मी तुझ्याचसाठी, तुझ्या प्राप्तीसाठी मी हे यथाशक्ती उत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ह्या सगळ्याचं फळ काय व्हायला पाहिजे? मी तुझाच आहे असं वर्षानुवर्ष म्हणता म्हणता म्हणता, त्याला शरणागत होता होता एक दिवस भगवंतानी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. फरक दोन्हीतला लक्षात घ्या, मी तुझाच आहे पण भगवंत म्हणतात तू माझाही आहेस. जसं आईला चार मुलं असली तर मुलगा म्हणतो आई मी तुझा आहे, माई म्हणती तू माझाही आहेस, म्हणजे इतर जशी मुलं आहेत तसाच तू माझा आहेस. तसं भगवंताला अनेक भक्त आहेत, इतर भक्तांवर जशी ते कृपा करतात तशी तुझ्यावरही कृपा करतील, पण त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. त्यांनी आपला हात धरला पाहिजे, तो आपल्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. असा जर तो आपल्या पाठीशी उभा असेल तर आपल्याला म्हणता येईल त्याच्याशी आपण नातं जोडलं. कारण भक्त म्हणतो आपण, भक्त अनेक असतात, खरा भक्त फार क्वचित सापडतो. आपण भक्तीची कृती करत असतो पण विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे ह्या पातळीवरचा भक्त क्वचित एखादा असतो. ते भक्तांची यादी दिली आहे तसं प्रल्हाद, नारद, पराशर हे सबंध जे परमभक्त आहेत त्यांची यादी दिली आहे, आणि त्यांनी सांगितलं आहे रोज त्यांचं स्मरण करा. त्या भक्तांच्या मांदियाळीत जाऊन बसता आलं पाहिजे, निदान त्याच्या पाठोपाठ तरी. परमभक्त होणं फार अवघड आहे, तथापि अनन्य भक्त होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अनन्य तूच एक आहेस, बाकी कोणी नाही, अशा तऱ्हेचा भाव झाला पाहिजे. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे रघुनायका आपुलेसे करावे, केव्हाही विचारलं तुझा कोण आहे, भगवंत माझा आहे, घर माझं आहे, पैसा माझा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, माझं आहे, हे माझं माझं नाही, भगवंत माझा. रात्री झोपेत जरी विचारलं तुझं कोण आहे, भगवंत माझा आणि मी त्याचा आहे. इतकी एकरूपता त्या भगवंताशी साधली पाहिजे. सगुणाच्या अंगाने आणि निर्गुणाच्या अंगाने मिळून जाणं, सगुणाच्या अंगाने द्वैतात त्याची उपासना करणं, पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं हे व्हायला पाहिजे, आणि निर्गुणाशी मिळून जाताना तो आणि मी एकच आहे असं सोहम बोधाने त्याच्याशी मिळून गेलं पाहिजे. म्हणून रघुनायका आपुलेसे करावे. मग कशासाठी करायचं, काय एवढं महत्त्व आहे रघुनायकाला, कारण दीनानाथ तो कसा आहे, अनाथांचा दीनवंधांचा नाथ आहे. जी दीनमंडळी आहेत ज्यांना सहाय्याची गरज आहे, जे पतित आहेत त्यांना पावन करायचं आहे, सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना करायचं आहे, त्यामुळे ते म्हणत आहेत दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. भगवंतांनी आश्वासनं जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये ती आश्वासनं गरजून सगळ्या जगाला माहिती आहेत की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. मग मना सज्जना राघवी वस्ती की जे, तो दीनानाथ आहे आणि समर्थपणे सहाय्य करणार आहे. नुसतं आपणही जरी म्हटलं आपणही दीनांना सहाय्य करू, आपल्या अंगात सामर्थ्यच जर नसेल तर सहाय्य काय करणार. म्हणून भगवंत गुरु यांच्याबद्दल मोठंपणे आहे ते समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे. हे काही काही शब्द पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेला सांगावेच लागतात. तसं दीनानाथ हा समर्थ आहे आणि अनाथांचा रक्षण करणारा, पोषण करणारा, पालन करणारा असा आहे. म्हणून दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, म्हणून कशासाठी हे सगळं व्हावं यासाठी मना सज्जना राघवी वस्ती की जे. हे जर तुला अपेक्षित असेल, रघुनायक जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू राघवाच्या ठिकाणी मना राघव सज्जना राघवी वस्ती की जे, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. आणि वस्ती करायचं म्हणजे नुसतं जाऊन यायचं नाही, तिथंच मुक्काम करायचं आहे. म्हणून हे जे हा जो चरण आहे शेवटचा हा पुन्हा पुन्हा समर्थाने वापरला आहे. आणि म्हणून ते म्हणतात बहुतांपरी हे जे आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. जय जय रघुवीर समर्थ.